यमुना तीरवन चारे जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीर वन चारी यमुना तीर वन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी राधे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
जय ओम विष्णुपाद परमहंस परवरकाचार्य अष्टोदर्श से श्री कृष्ण कृपा मूर्ति शरणारविंद श्री शील प्रभुपाद की इस्कॉन विभूति संस्थापक आचार्य शील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परवरकाचार्य अष्टोदर्श श्री कृष्ण कृपा मूर्ति भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य शील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन धाम मथुरा धाम की मायापुरी धाम श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की नवदीप धाम की गंगा माई की यमुना माई की तुलसी देवी की भक्ति देवी की कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की हरे कृष्ण ईश्वर भक्तिदान स्वामी शील प्रभुपाद की आज आम्ही भगवत गीता अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 29 वरती चर्चा करायची आहे. मी श्लोक पुढे म्हणतो, आपण पाठीमागून म्हणू. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. भोक्तारं यद् तपसां सर्वलोकमहेश्वरं सूरदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं यद् तपसां सर्वलोकमहेश्वरं सूरदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सूरदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर येशी भक्तिवेदांत स्वामी स्वामी शील प्रभुपाद यांच्याकडून. शील प्रभुपाद की भोक्तारम म्हणा माझ्या मागे. भोक्तारम
भोक्ता किंवा अधिष्ठाता, यज्ञ यज्ञांचा, तपसाम आणि तपस्येचा, सर्व लोक आणि त्यामधील देवदेवतांचा, महाईश्वरम परमपुरुष किंवा भगवंत, सूरदम हितकर्ता, सर्व सर्वांचा, भूतानाम जीवांचा, ज्ञात्वा याप्रमाणे जाणून, माम मला भगवान श्रीकृष्णांना, शांतीम भौतिक यातनापासून मुक्ती, रुच्यती मनुष्य प्राप्त करतो. भाषांतर, मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर, आणि मी सर्व जगताचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणांची इच्छा करणार आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य, मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्धजीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत. मनुष्याने सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदामध्ये श्वेताश्वेतोपनिषद 6.7 मध्ये भगवंतांचे वर्णन तमीश्वरानाम परमम महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव त्यांना दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु वस्तुत भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली ते असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्धजीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतासहित सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यत कर्मयोग म्हणून जाणले जाते. कर्मयोग कसा मुक्तीदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञान योग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजे श्रीकृष्णाचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंताचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि मनुष्य भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते, कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तीच्या तावडीतून सुटतो. कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत, भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्यांच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासून मनुष्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळविण्यास मदत होते. उपरोक्त विकार नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानव समाजातील शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च सिद्धी आहे. हरे कृष्ण. ओम अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददान्ति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरु श्रीयुत पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपादां सहगण ललितां श्रीविशाखान्वितां च. हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानोसुते देवी प्रणमामि हरि कृते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आज आपण रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर वातावरण सगळं पावसाळी असून सुद्धा तुम्ही मंदिरात उपस्थित राहिला आहात आपले खूप खूप आभारी आहोत आणि आपलं स्वागत पण करत आहोत. कारण बाहेर अनेक प्रलोभन उपलब्ध असतात. नको जायला आता कुठं बाहेर घरी आपण टी व्ही बघत बसूया असं वाटत असतंय. पण तरीसुद्धा भगवंतांच्या मंदिरात येऊन भगवंतांचं दर्शन केलं भगवंतांच्या बद्दल चार शब्द ऐकावे म्हणून तुम्ही उपस्थित राहिला तर हीच भगवंतांची मोठी कृपा आहे आपल्यावरती. कारण ही भगवंतांची इच्छा आणि भगवंतांची कृपा असल्याशिवाय आपण करू शकत नाही. भगवंतांच्या मंदिरात जाणं भगवंतांच्या बद्दल चार शब्द ऐकणे आणि भक्तांच्या संगतीत राहणं किंवा दर्शन घेणं ही भगवंतांची कृपा असल्याशिवाय शक्य नाही आहे. एवढे लोक बाहेरून फिरतात पण त्यातले मोजकेच लोक काय येतात कारण त्यांच्यावरती भगवंतांची कृपा आहे म्हणून. जेव्हा आपल्या मनात भगवंतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं असे विचार येतो तिथून भक्तीची सुरुवात होत असते. तेव्हा आपल्यावरती भगवंतांची विशेष कृपा आहे म्हणून आपण इथं उपस्थित आहात. आपलं मी स्वागत करतो इस्कॉन संस्थेमार्फत. तसंच आपल्याकडून चार शब्द भगवंतांच्या बद्दल सांगावेत यासाठी कृपेची याचना करतो. आपल्या आशीर्वादाची पण याचना करतो. तुमच्या आशीर्वादाशिवाय मी भगवंतांच्या बद्दलचे चार शब्द सुद्धा सांगू शकत नाही. तेव्हा कृपया मला आशीर्वाद द्या आपले आणि माझ्याकडून काही चुका झाल्या बोलण्यामध्ये वगैरे तरी आपण कसं लहान मूल काही चुका करतो तर आई वडील त्याचं माफी करतात त्याला त्याच्यावरती रागवत नाहीत किंवा त्याच्यावर क्रोध पण करत नाहीत. तसं माझ्याकडून जरी काही चुका झाल्या तरी कृपया मला सांभाळून घ्या. हरे कृष्ण. आजच्या या श्लोकामध्ये भाषांतरमध्ये चार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे भगवंत पहिल्यांदा म्हणतात मी सर्व आणि यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता आहे. आपण जे यज्ञ करत असतो जी तपस्या करत असतो जी पूजा अर्चा करत असतो ती कुणाला प्रसन्न करायसाठी फक्त भगवंतांना प्रसन्न करायसाठी असते. आणि हे प्रसन्न करण्यावर पाठीमागे आपला हेतू काय असतो की भगवंतांचं आपल्याला प्रेम मिळू दे, भगवंतांची आपल्याला कृपा मिळू दे ह्यासाठी करत असतो. दुसरी गोष्ट, भगवंत कोण आहेत? भगवंत म्हणतात सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर मी आहे. आपण जे देवी देवता 33 कोटी देवी देवता आहे, त्या सर्व देवी देवतांचे प्रमुख कोण आहेत, परम परमेश्वर कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्णच आहेत. ते या श्लोकामध्ये सांगतात. आणि भगवद्गीता ही कुणी सांगितलेली आहे? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जे सांगतात ते 1001% सत्य असतं, त्याच्यामध्ये भेसळ काही नसते, ते शुद्ध आणि सत्य दिव्य ज्ञान असतं. आणि ते स्वतः सांगतात मी सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आहे. आणि त्यानंतर महत्वाची बाब सांगतात की सर्व जीवांचा हितकर्ता आहे आणि सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये किती जीव असतील, जीव जंतू असतील, त्यातले किती भगवंतांची भक्ती करतात? आणि काही जणांना तर भगवंत आहेत की नाही अस्तित्वात हे सुद्धा माहीत नाही आहे. तर तरी सुद्धा भगवंत सर्वांचं पालन पोषण करतात. मुंगीला काय लागतंय ते सुद्धा माहीत आहे, मुंगीना काय लागतं आहे त्याची पण खाण्या म्हणजे जेवणाची व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. आणि हत्तीला काय लागतंय त्याची सुद्धा खाण्यापिण्याची व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. हत्ती म्हणायला लागत नाही की मला एवढं खायला लागतंय, माझी व्यवस्था तुम्ही कशी करणार आहे, मुंगीला एवढंसं लागतंय, तर हत्तीला किती लागत असेल, तर ह्याची व्यवस्था कशी भगवंत करत असतील? तर कुणाला किती लागणार आहे भगवंतांना सर्व माहीत आहे आणि त्या दिशेने सर्व व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. फक्त मनुष्य सोडून बाकी जे प्राणी आहेत ते भगवंतांच्यावर विश्वास ठेवतात आणि भगवंत ते जे देतात त्याच्या संतुष्ट राहतात आणि सुखी राहतात. मनुष्य असा एकच प्राणी आहे जो संतुष्ट होऊ शकत नाही. कितीही दिलं मनुष्याला तरी सुद्धा तो संतुष्ट होऊ शकत असा एकच मनुष्य प्राणी आहे. आता मी मागं सुद्धा बऱ्याच वेळी गोदान दिलं होतं आणि आजही देतो. समजा एका रस्त्यावरती एक धान्याचं एवढंसं पोतं पडलं, तांदळाचं किंवा गव्हाचं, तर एखादी चिमणी येईल, एखादा त्यातला तांदळाचा दाणा घेऊन निघून जाईल, दुसरी चिमणी येईल एक दाणा घेऊन निघून जाईल, परत येईल त्याची भूक नाही भागली तर चिमणी परत येईल एक दाणा घेऊन जाईल. एकच दाणा घेऊन जाणार, तेवढ्यात ते किती आपलं पोट भरेल तेवढं खाणार. पण मनुष्य असेल तर तसं नाही करणार. मनुष्य तिथे येऊन बघणार ह्या पोत्याच्या जवळपास कोण दिसतोय का, मनुष्य नसेल ना तर पोतं सायकलवर टाकणार किंवा गाडीवर टाकणार ना घेऊन जाणार. असा मनुष्य एकच प्राणी आहे जो कधी संतोषी राहू शकत नाही. एक प्रदर्शन भरलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये सर्वांची सर्व प्राण्यांची चित्र लावली होती आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं हा प्राणी किती धोकादायक आहे, हा किती धोकादायक आहे, हा धोका असं सगळी वाघ हा इतका धोकादायक, हा सिंह इतका धोकादायक, असा कडक कडक संपूर्ण प्रदर्शन संपल्यानंतर शेवटी एका रूममध्ये होतं. या रूममध्ये ज्या व्यक्तीचं ज्या प्राण्याचं चित्र असेल तो ह्या ब्रह्मांडामधला सर्वात धोकादायक प्राणी. सर्वजण उत्सुकतेने पाहायला लागले, आता सर्वात धोकादायक प्राणी कोण आहे तो बघूया. त्या रूमचा पडदा उघडला बघितलं ते तर माणसाचं चित्र होतं. म्हणजे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये सर्वात धोकादायक प्राणी दगा देणारा कोण आहे? फक्त मनुष्य. आणि हे का? तर भगवंताने केलेले कायदे आणि कानून तो पाळत नाही म्हणून. बाकी सगळे पशु पक्षी प्राणी आहेत ते भगवंतांचे कायदे तंतोतंत पाळतात म्हणून त्यांना खायला पण भरपूर मिळते, सुखी राहतात, ते आहे त्याच्या समाधानी राहतात. पण मनुष्य हा कधी संतोषी राहू शकत नाही. मग सर्व जीवांचा हित करता आणि सर्वांच्या कल्याणांचा इच्छा करणार आहे. लहान बाळ ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर 5 वर्षाचं बाळ असतंय, ते आई वडिलांना कधी जाऊन विचारतंय का की आई पप्पा आज तुम्ही मला जेवायला देणार ना, आज मला खायला देणार ना, माझं पालनपोषण करणार का, असं विचारतंय का आई वडिलांना? नाही विचारत, कारण त्यांना माहीत असते आई वडील त्यांचं पालनपोषण करणाऱ्याची 100% खात्री असते त्यांना. तसं भगवंत मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्व जीवांचं पालन पोषण करतात, फक्त आपल्यालाच त्याची खात्री नसते म्हणून आपण त्याच्यावर अविश्वास दाखवतो भगवंतांच्यावरती. पण बाकी पशु पक्षी प्राणी सर्व भगवंतांच्यावरती विश्वास दाखवतात म्हणून ते सुखी आणि आनंदी राहतात. आणि म्हणून शेवटी भगवंत म्हणतात ते सुखी आणि आनंदी का आहेत पशु पक्षी प्राणी? कारण ते भगवंतांच्या जे भगवंत कार्य करतात त्याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे. भगवंत आमचं पालन पोषण करणार याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मग त्यात सुद्धा काही दुःख येतात, काही व्यथा येतात, ते आपलं जे प्रारब्ध मागील जन्मांचं जे पुण्य पापांचा संचय असतो त्याप्रमाणे थोडं कष्ट भोगावं लागतंय. भगवंत स्वतः कष्ट भोगतात. प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगले, श्रीकृष्णांना का थोड्या राक्षसाने त्रास दिला काय, हे प्रारब्धाप्रमाणे करावं लागतंय म्हणून भगवंतांनी आपल्या लिलेतनं दाखवलंय आपल्याला की हे थोडंसं सोसावं लागतंय, पण याचा अर्थ भगवंत आपल्यावरती कृपाळू नाहीत असं नाही. आता एखादा मनुष्य एका घरात भगवंताची 24 तास भक्ती करतोय, त्याच्या घरावरती पण पाऊस पडतोय, आणि कधी भगवंताचं नाव न घेणाऱ्या घरावरती पण पाऊस पडतोय. भगवंत सगळ्यांच्यावरती कृपा करतात, फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून शेवटी भगवंत चौथा मुद्दा सांगतात, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. भगवंत माझं पालन पोषण करतील. भगवंत या संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत, पालक आहेत, नियंत्रक आहेत, उपभोक्ता तेच आहेत आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत हे समजून ज्यावेळी आम्ही त्यांच्यावरती प्रेम करू, भक्ती करू, त्यावेळी भगवंत आमची पूर्ण क्षमतेनं पालन पोषण आपलं करतात. याच्यावर आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तर आपण सर्व जण इतके कष्ट घेत आहोत, इतके त्रास, 24 तासातले 16-16 तास, 12-12 तास, 14-14 तास काम करतो हे कशासाठी? याच्या पाठीमाग हेतू आपला काय आहे? की आपण आनंदी आणि सुखी व्हावं, हा एकच हेतू आहे आपला. कोणीही आम्ही काम करत आहोत, जे काय करत आहोत, त्याचा उद्देश काय आहे? आपण आनंदी आणि सुखी व्हावं. पण आपण जे आपली जी इच्छा असते ते हा जो मिळणारा आनंद आहे तो कधी न संपणारा असावा, शाश्वत आनंद पाहिजे. आता आपण जे आनंद भोगतो, कधी आपल्याला अनेक गोष्टीतून आनंद घेत असतो. समजा एखाद्याला रसगुल्ला खायची इच्छा झाली, तर रसगुल्ला खायच्या अगोदर आपल्याला खूप इच्छा असते, रसगुल्ला मिळावा, अशी तिची चव असे छान असेल, तसे असेल. ज्यावेळी आपण प्रत्यक्ष खायला सुरू करतो, एक रसगुल्ला झाला, खाल्ला, दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर चौथा पाचवा ज्यावेळी खाऊ, त्यावेळी तिथून पुढे मग त्या रसगुल्ल्याची टेस्ट आपल्याला एवढी जाणवत नाही, नको वाटायला लागते. अनेक समजा एखादा जास्तीत जास्त खाणारा माणूस एक 10-15 रसगुल्ले खाल्ले की त्यानंतर त्याला वाटते आता रसगुल्ला बघायला सुद्धा नको. म्हणजे त्या रसगुल्ल्या खाण्यातला आनंद आपल्याला किती वेळ राहिला? 5 किंवा 6 रसगुल्ले खाईपर्यंतच आनंद राहिला आपल्यामध्ये, त्यानंतर तो आनंद संपला. एखादं आपण संगीत ऐकत असतो, एखादं अगदी सुंदर छान गाणं आपण ऐकलं, एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, चारदा ऐकलं, दहादा ऐकलं, तिथून पुढे त्या गाण्याचा बीट येतोय, नको ऐकायला वाटायला लागते, म्हणजे आनंद त्यातला संपला. असं प्रत्येक गोष्टीत जिथं जिथं आम्ही आनंद मिळवत असतो तो आनंद हा क्षणिक आहे, शाश्वत आनंद आपल्याला कुठेही मिळत नाही. आणि हा आनंद शाश्वत मिळावा म्हणून आपण रात्रदिवस प्रयत्न करत असतो, पण आपल्याला शाश्वत आनंद कुठेही मिळत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मृत्यूलोक आहे, हे मृत्यूलोकच मुळात अस्थायी आहे आणि दुःखाने भरलेलं आहे. ह्या मृत्यूलोकाला काय म्हणतात? दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे इथं शाश्वत काहीही नाही आणि सगळं दुःखाने भरलेलं आहे. एखाद्या आईस्क्रीमच्या दुकानात तुम्ही गेला आणि तिथं एक पोतं मला तांदूळ द्या म्हटलो आपण, किंवा एक पोतं गहू द्या म्हटलं, तर मिळेल का? तिथं नाही मिळणार. आईस्क्रीमच्या दुकानात फक्त आईस्क्रीमच मिळणार, तांदूळ किंवा गहू मिळणार नाही. एखाद्या गहू किंवा तांदळाच्या दुकानात तुम्ही गेला आणि तिथं आईस्क्रीम मागितलं तर मिळेल का? नाही मिळणार. तिथं काय मिळणार? तांदूळ, धान्यच मिळणार सगळं. त्या पद्धतीनं हे जे जग आहे, भौतिक जग, हे सगळं दुःखाने भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे. तिथं शाश्वत काहीही नाही, थोड्या अवधीत ते संपणार असते, टेम्पररी असते. आणि इथं आनंद कुठे मिळणारच नाही आपल्याला. दुःखालय काय म्हणतात? कारण दुःखानं भरलेलं आहे म्हणून. जसं आपण हिमालय म्हणतो, हिमालयामध्ये हिम म्हणजे बर्फच मिळणार, पुस्तकालय म्हणतो जिथं पुस्तकच मिळणार, तसं ह्या भौतिक जगामध्ये, ह्या मृत्यूलोकामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही, दुःखाने भरलेलं आहे. म्हणून इथं येऊन आपण जर सुख मिळवायचा प्रयत्न केलो तर सुख कधी मिळणार नाही, इथं दुःखच मिळणार. मग आपल्याला शंका येते, इथं तर आम्ही जन्माला आलेलो आहोत, आम्ही भगवंताशी विरोध केला, भगवंताशी शत्रुत्व पत्करलं आणि मला भगवंत व्हायचं म्हणून इथं आलो आणि ह्या दुःखालयात आपण दुःख भोगत आहोत. मग आपल्याला प्रश्न पडतो की ह्या दुःखालयातून आपली कधी सुटका होणार की नाही? काय कायम दुःखच भोगायचं, सुख कधी मिळणार आपल्याला, आपण आनंद कधी होणार? मग हे जाणून घेतलं पाहिजे की जोपर्यंत ह्या जगात आहे, ह्या भौतिक जगामध्ये आहेत आपण आहोत, तोपर्यंत आपल्याला सुख कधी मिळणार नाही आणि आनंद कधी मिळणार नाही. मग काय करायचं? मग शाश्वत आनंद मिळवायसाठी काय करायचं? मग शाश्वत आनंद मिळावा, कधी न संपणारा आनंद मिळावा, जिथं दुःख नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असं जग कुठं आहे, तर असं जग कुठं आहे जाणून घ्यायचं आणि त्या जगामध्ये जायचा प्रयत्न करायचा आपण, म्हणजे आपण त्यातून मुक्त होऊ. हे मृत्यूलोक म्हणजे काय आहे? हे मृत्यूलोक म्हणजे बद्ध जीवन आहे. बद्ध म्हणजे सगळं बांधून घातलेलं आहे. आपल्याला वाटतंय आम्ही कुठं बांधून घातलोय, मी रिकामा बसलोय असं वाटतंय, पण नाही, सगळं आपल्याला बांधून टाकलेलं आहे. तर आपण बद्ध जीवनात जीवन जगत आहोत आणि भगवत जे धाम आहे ते तर मुक्त जीवन आहे. मुक्त जीवन आणि बद्ध जीवन हे मुळात समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बद्ध जीवन म्हणजे काय आणि मुक्त जीवन म्हणजे काय हे अगोदर थोडं समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजा तिथं आता आपण बसलेलं आहात आणि आपल्याला वाटलं की मला आंबा खायचा आहे, मला हापूस आंबा खायचा आहे, तर तुम्हाला इच्छा केल्या केल्या हापूस आंबा खायला मिळणार का? नाही मिळणार इच्छा केल्या केल्या खायला. तुम्हाला हा सीझन कुठला आहे बघावं लागेल. ह्या सीझनमध्ये आंबा मिळत असेल तरच तुम्हाला आंबा मिळणार, नाही तर आंबा मिळणार नाही. मग आंबा खायची इच्छा असेल तर आंब्याची सीझन यायची वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतर मग आंबा आला पाहिजे, तो आंबा पिकला पाहिजे, त्याच्यात गोडी आली पाहिजे, मग आपल्याला आंबा खायला मिळणार. त्यानंतर समजा आपण समुद्र किनाऱ्याला फिरत आहोत आणि तुम्हाला खूप ताण लागली आणि पाणी प्यायचं आहे, तर पाणी इथंच आहे 2 फुटावरती, पण आपण पाणी पिऊ शकतो का? कारण समुद्रातलं खारं पाणी आपण पिऊ शकत नाही. मग त्यासाठी काय पाहिजे? तर त्या पाण्याचं ऊर्ध्वपातन होऊन गोडं पाणी झालेलंच पाणी आपण पिऊ शकतो. मग त्या जवळपास गोडं पाणी कुठं असेल तरच आपण ते प्राप्त करून पाणी पिऊ शकतो, अन्यथा जवळ पाण्याचा साठा इतका असून सुद्धा आपण समुद्रातलं पाणी पिऊ शकत नाही. समजा एका युवतीच्या आणि युवकाचं मॅरेज झालं, लग्न झालं आणि त्या दोघांना वाटले की आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा अपत्य प्राप्ती व्हावी. त्यांनी इच्छा केली, इच्छा केल्या गेल्या 2 मिनिटात कधी पुत्रप्राप्ती किंवा कन्याप्राप्ती होऊ शकेल का? त्यासाठी 9 महिने 9 दिवस जावे लागतात, मगच पुत्रप्राप्ती होणार. अशी प्रत्येक क्रिया आपण जी ह्या भौतिक जगात करतो त्याला बंधना टाकलेलं आहे आपल्याला. कुठलंही साधी तुम्हाला एक पोळी खायची असेल तरी जाऊन गव्हाचं पीठ आणलं पाहिजे, बाकी काय लागणार त्याला इन्ग्रेडियंट आणले पाहिजेत, मग त्याचं पीठ मळून पोळी केली पाहिजे, मग पोळी खायला मिळणार. रेडीमेड कुठलंही मिळणार नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करायसाठी आपण बंधनात टाकलेलं, आपल्याला कुठलीही गोष्ट ताबडतोब त्वरित मिळणार नाही. हे आपलं जीवन जे आहे बद्ध जीवन आहे. कोणतीही गोष्ट पटकन तुम्हाला मिळणार नाही, ती मिळवायसाठी काही क्रिया प्रक्रिया लादलेल्या आहेत निसर्गानं, त्या पुऱ्या केल्या तरच मिळतील. हे झालं आपलं जीवन बद्ध जीवन. आणि मुक्त जीवन म्हणजे काय? जिथं भगवंत आहे तिथं मुक्त जीवन. भगवंत आणि भगवंतांचे जे सेवक आहेत भगवत धामात, ते सगळं मुक्त जीवन. त्यांनी विचार केला की मला आंबा हवा, शेवटचं व अक्षर यायच्या अगोदर आंबा इथं समोर असतो, त्याला म्हणायचं मुक्त जीवन. त्यांनी इच्छा केली की मला अमुक अमुक ते गोलोक वृंदावनमध्ये भगवत धामात असतील, त्यांना वाटले की या पृथ्वी तलावरील पुण्यामधील इस्कॉन मंदिरात मला जायचं आहे, शेवटचं ह अक्षरचा उच्चार होतोय त्यावेळी इथं ते हजर असतात, म्हणजे ह्याला म्हणायचं मुक्त जीवन. की तुम्ही इच्छा केली केली की ताबडतोब तुमच्या समोर आली, असं मुक्त जीवन भगवत धामात उपलब्ध आहे. आणि भगवंतांचे जे सेवक आहेत, देवी देवता आहेत, त्यांची सेवा करतायत, ते असं सुख अनुभवतात तिथं. तिथं जरा जन्म मृत्यू जरा व्याधी काही आजारपण जन्म, ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्यावेळी इतका त्रास होतो त्या मुलाला, त्याचा जीव घोटमळतो, नंतर त्याला परत आणि शुद्धीत आणलं जातंय, आणि हा जो मधला त्रासाचा मधला जो काल असतो तो असंही असतोय. म्हणजे जन्माच्या वेळी सुद्धा खूप खूप त्रास भोगावा लागतोय, मृत्यूच्या वेळी तर हजारो हजारो विंचू चावल्याचं दुःख होत असतंय, आणि मृत्यूच्या अगोदर आजारपणा जो त्रास असतोय तो आपण कितीतरी वेळा अनुभवतो. किती जणांचे आपले आई वडील वयस्क होऊन एक्सपायर होतात त्यावेळी त्यांचे काय हाल होतात ते आपण नजरेनं बघत होतो, आणि आजारपणामध्ये काय होतात आपले हाल हे आपल्याला सर्व माहीत आहे. तर हे जन्म मृत्यू जरा व्याधीने भरलेले हे जे जग आहे ह्याच्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काय नाही आहे. आणि भगवत धामामध्ये जन्म मृत्यू जराव्याधीचं अस्तित्वच नाही, कायमचं आयुष्य तिथं. एकदा मनुष्य का तिथं सेवेत गेला की कायम तिथून खाली यायचा प्रश्नच येत नाही. एकदा भगवत धामात आपण गेलो, भगवंतांची प्राप्ती केली की परत या मृत्यू लोकात यायचा प्रश्नच येत नाही. आणि आनंद जीवन दुःख नावाची वस्तू तिथं अस्तित्वातच नाही. तर म्हणजे मग आता प्रश्न पडला की ह्या आमच्या दुःखातून आपल्याला आनंद जीवन जगायसाठी काय केलं पाहिजे, कसं जायचं, कोण नेणार आम्हाला? तर एखादा कितीही चांगला पोहणारा माणूस असेल, पट्टीचा पोहणारा असेल, आणि तो जर समुद्रात पडला तर त्याला पोहून बाहेर समुद्र पार करणं कधीही शक्य नाही, त्याला बाहेरून कोणीतरी वाचवलंच पाहिजे. तसं समजा एखाद्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादी माशी अडकली तर ती माशी बाहेर पडण्यासाठी इतकी धडपडत असते पण ती बाहेर पडू शकत नाही. ती किती पंख फडफडेल तेवढी ती त्या कोळ्याच्या जाळ्यात जास्तच गुरपटत जाते. त्या पद्धतीनं आपण ह्या जगामध्ये जन्माला येऊन ह्याच्यात सुख मिळावं म्हणून प्रयत्न करत आहोत, पण ह्या सुखातून आपल्या दुःखातून कधी मुक्तता होत नाही. आपण जास्तच ह्याच्यामध्ये गुरपटत चाललेलो आहोत. तर मग त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीला जर बाहेर काढायचं असेल तर कोण काढलं पाहिजे? जो एखादा मुक्त माणूस आहे तो काढला पाहिजे. बंधनात बांधले गेलेल्या माणसाला बाहेर काढायसाठी मुक्त माणूसच आला पाहिजे. जो बंधनात अडकलेला नाही असा माणूसच त्याला काढला पाहिजे. त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीला एखादा मुक्त माणूस जर बाहेर काढू शकला तरच ती माशी रिकामी होऊ शकणार किंवा फ्री होऊ शकणार, अन्यथा ती त्यात गुरपटत जाणार. तशा पद्धतीनं आपण ह्या ज्या भौतिक दुःखामध्ये दुःख भोगत आहोत ह्यातून जर मुक्त व्हायचं असेल आणि आनंदी जीवनात जीवन जगायचं असेल, जिथं आनंदी जीवन सदैव मिळेल, अशाश्वत असं काहीच नाही, सगळं शाश्वत आहे, अशा जीवनाची प्राप्त्यासाठी जर आपल्याला जायचं असेल तर ते भगवतधामात गेलं पाहिजे. मग भगवतधामात जायचं कोण आणि ह्यातून आपल्याला मुक्त करणार कोण हा प्रश्न येतो. काय यातून कधी मुक्ती होणारच नाही, कायमचे दुःखच भोगायचं का? तर नाही, त्यातून फक्त आपल्याला एकजणच बाहेर काढू शकतील जे स्वराट आहेत, मुक्त आहेत, कुठल्याही बंधनात नाही आणि भौतिक तत्वांचा ज्यांच्यावर परिणाम होणार नाही अशी एकच व्यक्ती अस्तित्वात आहे या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये, ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर भगवान श्रीकृष्णाच्या जर आपण शरणागती पत्करली, त्यांची भक्तिमय सेवा केली आणि त्यांचं प्रेम प्राप्त केलं तर ते आपल्याला सहजासहजी या दुःखातून बाहेर काढू शकतील. तर आपल्याला प्रश्न पडतो की भगवंत म्हणजे कोण, कोण आहेत भगवंत म्हणजे? तर पराशर मुनींचे व्यासदेवाचे पिता पराशर मुनींनी भगवंतांची व्याख्या केली की ज्या व्यक्तीकडे शक्ती, ज्ञान, सौंदर्य, यश, वैराग्य आणि धन हे सहा ऐश्वर अमर्यादित प्रमाणात ज्याच्याकडे आहेत. आता शक्ती, काही जणांच्याकडे शक्ती असते, धन नसते, सौंदर्य नसते, यश असते, वैराग्य नसते, धन नसते, पण ज्या व्यक्तीकडे ही सहा ऐश्वर म्हणजे शक्ती, एक म्हणजे धन, ज्ञान, सौंदर्य, यश, वैराग्य ह्या गोष्टी सहा अमर्यादित स्वरूपात ज्या व्यक्तीमध्ये अंतर्भूत आहेत त्यांना भगवान म्हणायचं. भगवंतांची व्याख्या, संस्कृत जे भगवान शब्द आहे तिची व्याख्या पराशर मुनींनी केली आहे. आणि ही सगळं ऐश्वर कोणाकडे परिपूर्ण प्रमाणात आहेत? भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये ही ऐश्वर सहाही ऐश्वर परिपूर्ण प्रमाणात आहेत. ते त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे की वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचललेला होता. अनंत अनंत राक्षसांचा त्यांनी विजा हे हातात एकही शस्त्र न घेता वध केलेला होता. अशी शक्ती भगवान श्रीकृष्णांच्याकडे आहे. हे सगळं जे ज्ञान हे अनंतकोटी ब्रह्मांडात आहे ते सगळं श्रीकृष्णाने दिलेलं आहे, त्यांच्याकडूनच आलेलं आहे. त्यांच्या इतका सुंदर ह्या संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडात कोणी नाही आणि यशस्वी पण कोण नाही आणि वैराग्य पण तेच आहेत. एवढ्या 16,108 स्त्रियांच्या बरोबर विवाह करून सुद्धा त्यांच्या इतका वैरागी दुसरा कोणीही नाही. आणि धन तर काय, आनंद कोटी ब्रह्मांडाचे ते स्वतः मालक आहेत, त्यामुळे त्यांच्या इतका धनी पण कोण नाही आहे. म्हणून ही सहा ऐश्वर ज्यांच्याकडे परिपूर्ण प्रमाणात आहेत, अपरिमित प्रमाणात आहेत, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणूनच सगळ्या देवी देवतांनी, सगळ्या ऋषी मुनींनी भगवान श्रीकृष्णांना भगवान म्हणून स्वीकारलेला आहे. ते कोण आहेत? हे जे ह्या संपूर्ण आनंदकोटी ब्रह्मांडात घडत आहे ते फक्त भगवंतांच्या इच्छेने घडत आहेत. आपण कितीतरी वेळा शब्द उच्चारतो भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही आणि ते तंतोतंत कर आहे. ते सर्व कारणाचे कारण आहेत. हे जे कार्य घडतंय त्याचे कारण ते आहेत. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्तोत्र ते आहेत, त्यांच्यापासूनच या सगळ्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत. आणि ह्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे ते नियंत्रण करणारे पण आहेत, मालक पण आहेत आणि उपभोक्ता पण आहेत. आणि भगवंतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, कुठलाही जीव भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. जास्तीत जास्त ब्रह्मपदाला जाईल, इंद्र चंद्र ह्या पदाला जाईल, पण भगवंतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. म्हणून भगवद्गीतेच्या 7.7 अध्यायात भगवंत सांगतात, हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये अस्तित्वात आहे. आपण मण्याची एक माळ दोऱ्यात गळ्यात घालतो तर मण्याची माळ दिसत असते आपल्याला, ही माळ आहे, पण त्याच्यात आत काय गुंतले, कशात ती माळ गुंतलेली असते? दोऱ्यामध्ये गुंतलेली असते. तो दोरा जर त्यातून काढला तर सर्व मणी विस्कटून जातील. तसं भगवंतांचं अस्तित्व सगळ्या याच्यामध्ये आहे. या विश्वामध्ये अनंत कोटी ग्रह उपग्रह फिरत आहेत, तिथं आपल्या वरती पाहतो, त्यांना कोण सांभाळत आहे, कशी सांभाळतात ती, कशी फिरतात ही गुरुत्वाकर्षणी कुठून आली, पाऊस कसा पडतो, हा सूर्य कसा उगवतो, चंद्रप्रकाश कसा देतो, हे सगळं कोणी करत आहे, हे सगळं भगवंतांच्या शक्तीने, अनंत शक्ती आहेत भगवंतांच्या, त्यांच्या मार्फत हे सगळं केलं जात आहे. म्हणून ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते नियंत्रक पण तेच आहेत, मालक पण तेच आहेत, भोक्ते पण तेच आहेत, आणि पालन पोषण करणारे पण तेच आहेत. प्रत्येकाचे निर्मिती स्रोत्र श्रीकृष्णच आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या 18.8 अध्याय सांगतात, अहम सर्वस्य प्रभो मता सर्व प्रवर्तते. काय म्हणतात भगवंत, मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे, सर्व काही माझ्यापासून उपलब्ध होते, भगवंत सांगतात. कारण हे का सांगतात भगवंत, आपल्याला समजत नाही म्हणून कुणीतरी सांगावं लागतंय. आपण कुठे इकडे जातो, जवळपास एखाद्या प्लॉट वरती एक बोर्ड लावलेला असतो, अमुक सर्वे नंबर प्लॉटचा मालक मी आहे, हे का सांगावं लागतंय, कारण तो मालक नाही आहे की नाही माहीत नसते आपल्याला. म्हणून कुणीतरी तिथे येऊन घर बांधायला नको, ह्या कुणाच्या तर मालकीच आहे म्हणून तिथे बोर्ड लावलेला असतो, सांगावं लागतंय. तसं भगवंतांना सांगावं लागतंय की मी हे सगळं मी सांभाळतोय म्हणून, त्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. तर आणि भगवद्गीता 10.41 भगवान म्हणतात, सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी जी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून निर्माण झालेली आहे, ही जेवढं सुंदर अभिव्यक्ती झालेली आहे सृष्टी सगळी, ही भगवंतांचे जे अनेक शक्ती आहेत त्या तेजातला एक स्फुल्लिंगामार्फत हे झालेलं आहे सगळं. म्हणजे भगवंतांचं तेज किसे असेल, एक स्फुल्लिंगातून फक्त झालेलं आहे निर्माण आहे. भगवद्गीता 14.27 मध्ये भगवंत म्हणतात, ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीरातून निघालेले दिव्य तेज आहे. हे जे तेज दिसते सगळं हे भगवंतांच्या दिव्य तेजातलं एक स्फुल्लिंग आहे. त्यांच्या नाकातून जे तेज प्रकाशित बाहेर पडतंय त्यातून एक स्फुल्लिंग म्हणजे हे सगळं तेज आहे. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश म्हणजे भगवंताच्या नक्षिकातील एखादा एक छोटासा अंश म्हणजे हे सगळं तेज आहे. भगवद्गीतेच्या 10.2 श्लोक मध्ये भगवंत म्हणतात, माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांनाही कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे. भगवंत काय म्हणतात, हे देवता महर्षी जे जीव आहेत त्या सगळ्यांचं मूळ कोण आहे, मी आहे म्हणून भगवंत, त्यांचा उत्पत्ती करता मी आहे. आणि म्हणून देवी देवता, आपण मनुष्य, हे सगळे कोण आहेत, भगवंतांचे छोटेसे अंश आहेत, श्रीकृष्णाचे छोटे अंश आहोत आपण. तर मुंगीपासून छोट्या जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं पालन पोषण कोण करत आहेत, भगवंतच करतात. आणि त्यांच्या इच्छेशिवाय आणि त्यांच्या पालन पोषणाच्या मनातील प्रवृत्तीशिवाय हे शक्य करणं कोणालाही शक्य नाही. मग ही भगवंतांची दिव्य स्थिती जर बघितली तर मग विचार करावा असं वाटतं की भगवंत ही स्थिती आहे ठीक आहे, आपली काय स्थिती आहे, आपण कोण आहोत. तर भगवंत एक महासागरला जल जर समजलो, महासागरातलं पाणी जर भगवंत समजलं, त्यातले एक छोटासा थेंब म्हणजे आपण आहोत. भगवंत म्हणजे विभू आहेत आणि आपण त्यांचे छोटं अणू आहोत, अणू ही आपली स्थिती आहे. तर आणि भगवंत हे भौतिक 3 गुणांवर नियंत्रण करणारे आहेत आणि आपला जीव जो आहे, आपण जे जीव जंतू आहोत, हे भगवंतांच्या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली आहोत. आपण कोणाच्या तर नियंत्रणात आहेत आणि भगवंत नियंत्रक आहेत, नियंत्रण करणारे आहेत, त्यांच्यावर नियंत्रण करणारा दुसरा कोण नाही आहे. म्हणून हा जो जीव आहे, जीवात्मा आहे, हा किती जर प्रयत्न केला तर भगवंत कधीही बनू शकत नाही. का बनू शकणार नाही, कारण जीवाची स्थितीच अशी आहे की आपण नेहमी भगवंताचे अंशच राहणार आहोत, आपण कधीही अंशी बनणार नाही किंवा भगवान श्रीकृष्ण बनू शकत नाही, ही आपली स्थिती आहे. त्यामुळे ही स्थिती समजून आपण काय केलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. तर मग आपण याच्यातून हे समजू शकतो आणि भगवंत भगवद्गीतेच्या 15.7 मध्ये सांगतात, ममेवंशी जीव लोके जीवभूत सनातन मनसस्थानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. भगवान सांगतात हे बद्ध जीवातील जे जीव आहेत ते माझे सनातन अंश आहेत छोटे. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष करीत आहेत. आणि आपण संघर्षच करत आहोत जिवंत राहण्यासाठी आणि पोट भरायसाठी, हे आपण संघर्षच करत आहोत. का? कारण आपण स्वतःना भगवंत बनायचा प्रयत्न केलो म्हणून भगवंतांनी इथं आपल्याला पाठवलेलं आहे. आपण भगवंतांना भगवंतांना त्यांचे आपण सेवक आहोत ही जर स्थिती आपण सांभाळली असती तर पण भगवंतांची सेवा करत भगवंताच्या धामात शाश्वत आनंद उपभोगत राहिलो असतो. पण आपण स्वतः आनंद मिळवायचा प्रयत्न केला म्हणून इथं आपण या मृत्यूलोकात येऊन पडलेलो आहोत. अशा प्रकारे आपण कष्टमय जीवन हे भोगत आहोत कारण भगवंतापासून आपण कोण आहोत, भगवंत विभू आहेत आपण अनु आहोत, भगवंत अंशी आहेत अंश आहोत, म्हणजे भगवंताचे एक आपण छोटे अंश आहोत म्हणजे भगवंताचे आपण एक छोटेसे सेवक आहोत. मग सेवकाची सेव्याप्रती काय कर्तव्य असते किंवा अंशीची अंशीच्या प्रती अंशाचे काय कर्तव्य असते किंवा पुत्राची पित्याच्या प्रती काय कर्तव्य असते की पित्याची सेवा करणे हे पुत्राचं कर्तव्य आहे. अंशीची सेवा करणे हा अंशाचं कर्तव्य आहे. तसंच विभूची सेवा करणं हा अनुचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जर ह्या जीवात्म्यानं भगवंतांची सेवा केली तर या सर्व दुःखमय जीवनातून आपली मुक्ती होईल आणि शाश्वत आनंदी आपण होऊ. आणि म्हणून भगवंतांचा आपण नित्य दास आहोत, भगवंताचे आपण नित्य सेवक आहोत, भगवंताचे आपण पुत्र आहोत, ह्या दृष्टीने जर आपण भगवंतांची सेवा करत राहिलो तर आपण भगवंतांच्या प्रेमाला पात्र होऊ, भगवंतांचं प्रेम आपल्याला मिळू शकेल. कारण भगवंत स्वराट आहेत, ते आनंदघन आहेत, नित्यमुक्त आहेत आणि या विश्वाचे नियंत्रक मालक प्रोप्रायटर उपभोक्ते तेच आहेत. त्यांनी मनात असलं तरी कुणालाही आनंदी करतील, काही करतील, सुखी करतील. पण आमचा आम्ही सुखी व्हायचा जर प्रयत्न करायचा आहे तर प्रयत्न केला तर आपण कधीही सुखी होणार नाहोत. म्हणूनच भगवंतांची आपण सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग भगवंतांना जर प्रसन्न करायचं असेल, त्यांचं जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर आपण त्यासाठी काय करायला पाहिजे? तर आता साधं दोन वेळचं जेवण आणि एक राहायचं घर आणि आई वडील आणि नवरा मुल दोन मुलांचं जर पालन पोषण करायचं असेल तर 8-8 तास 10-10 तास आपल्याला कष्ट करायला लागतात रात्रंदिवस. त्यावेळी आपली उदरनिर्वाहाची आणि राहायची व्यवस्था होते. तर असं काय भगवंतांची सेवा करून हे सगळं प्राप्त करायचं आहे, भगवंतांचं प्रेम म्हणजे फार आणि 8-10 तास राहावं लागतंय काय, कष्ट करायला लागतंय काय, अशी मनात भीती वाटायला लागते. पण तसं काही नाही, भगवंत खूप प्रेमळ आहेत. कारण ही जीव किती कष्ट भोगतो हे माहिती आहे. कारण आपली मुलं कष्ट भोगतात हे कुठल्या आई वडिलांना छान वाटेल किंवा त्यातनं कुठं आनंद मिळेल. भगवंतांना पण खूप दुःख होतंय, माझी ही जी मुलं दुःख भोगाल्यात हे बघून भगवंत खूप दुःखी होतात आणि त्याला काहीतरी करून काहीतरी उपाययोजना करून आपल्या धामात घेऊन जायसाठी प्रयत्न करत असतात. आणि ते साधू ऋषी मुनींच्या सारखं पाठवून त्यांना ज्ञान प्रदान करायचा प्रयत्न करतात की हे करू दे म्हणजे तो माझ्या धामात परत येईल. ज्यावेळी एखादा मुलगा घरातून विभक्त होऊन बाहेर राहायला जातोय आई वडिलांच्या पासून आणि तिथं त्याला कष्ट भोगायला लागतात, त्याला खूप त्रास व्हायला लागतोय, तर आई वडील दुसऱ्यांच्याकडून ऐकून घेतात माझा मुलगा सुखी आहे का, तो त्रास भोगतोय का. आणि ज्यावेळी तो त्रास भोगतोय हे त्याला ऐकायला मिळतं आई वडिलांना, ते खूप दुःखी होतात. मग कुणातरी मध्यस्थ त्यांना पाठवून देतात आणि त्यांच्यामार्फत त्यांना काहीतरी सांग, तू असं सांग माझ्याकडे घेऊन ये असं सांगून त्याची समजूत काढ म्हणून त्यांना परत घेऊन येतात. आणि परत आई वडिलांच्या घरी तो मुलगा आल्यानंतर किती आनंदात राहतोय, काही त्याला करायला लागत नाही, आई वडील सगळं करत असतात. तशा पद्धतीनं भगवंतांनी जरी इथं दुःखालयात आम्हाला पाठवलं तर कोणत्या तरी निमित्तानं कुणाला तरी पाठवून कोणत्या तरी ग्रस्ताकडून या ऋषी साधू मुनींच्याकडून त्यांना परत भगवत धामात जायसाठी भगवंत पाठवतात त्या लोकांना आणि आपल्यासारख्या दुःखी माणसाला तिकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात. आणि प्रभुपादांच्या सारखे जे हे तपस्वी आहेत हे काय करायचा प्रयत्न करालेत, तर ह्या भगवद्गीता आणि भागवतमचं श्रवण करून भगवंताच्या नामाचं स्मरण करून आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करावं आणि या भौतिक दुःखातून भगवत धामात जावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे भक्तिमय कार्य आहे. तर पुढे भगवंत म्हणतात भगवद्गीता 18.58 श्लोकामध्ये, मत्चित्ता सर्वदुर्गानी मत प्रार्थिष्यसी अन्य चेतत महाकारान श्रेयसी विनक्षसी. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि अशा भावनेमध्ये तू जर कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तू नाश पावशील. म्हणून ह्या साधू संन्यासी जे सांगतात भगवद्गीतेत जे उपदेश दिलेले आहेत ते ऐकून जर आपण भक्ती मार्गाचा अवलंब केला तर ह्या दुःखातून आपण पार करू शकू आणि सदैव आनंदी जीवन जगायचा प्रयत्न करू. आणि नाहीतरी रात्रंदिवस आपण गाढवासारखं राबतोय हा जन्म झाला, पुढचा जन्म, पुढच्या जन्मातून तिसरा जन्म, तिसरा जन्म, चौथा जन्म, पाचवा, प्रत्येक जन्मात आपण कष्ट भोगत भोगतच चाललोय. आणि आता निदान मनुष्य जन्म भगवंतांनी दिला जेणेकरून आपण भक्ती करून भगवतधामात जाऊ. पण ह्या जीवनात येऊन जर आपण भक्ती केली नाही तर पुरत पुढच्या जन्मी किडामंगी होऊ बसू, कुत्रे मांजर होऊ बसू, आणि भगवंताची भक्ती आपण करू शकत नाही. परत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून फिरत राहू. त्यातून सुटून बाहेर पडायचं असेल तर भगवंताप्रती शरण जाऊन त्यांची भक्ती करणे हेच आद्य कर्तव्य आहे आपलं. आणि पुढं भगवद्गीतेच्या 18.65 श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, माझ्या धामाला जर यायचं असेल तर तू एवढीशी कार्य कर, बस तेवढं कार्य कर म्हणजे तू माझ्या धामाला येशील. काय करायचं, मन मनाभव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरू माम वैशिषी सत्यम ते प्रतिजाने प्रिय समी. सदैव माझे चिंतन कर, माझ्या नामाचा जप कर, माझा भक्तो मला भज, मलाच नमस्कार कर, याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. बस हीच भगवंतांची भक्ती करायची. हे मोठे मोठे जे भक्त होऊन गेले त्यांनी सुद्धा प्रपंच करूनच सगळी भक्ती केलेली आहे. सगळं प्रपंच सोडून कुणी भक्ती केलेली नाही. प्रपंच करत करतच आपण भगवद्गीता वाचायची, असे लेक्चर तुम्ही ऐकायचे, लेक्चर ऐकायचे, भगवंतांचं दर्शन घ्यायचं, भगवंताचे जे उत्सव होतात त्याच्या सहभागी व्हायचं, आणि हीच भक्तिमय कार्य आहेत. परीक्षित महाराज, सुखदेव गोस्वामी, अक्रूरजी, पृथू महाराज, अर्जुन, हनुमानजी, बली महाराज, लक्ष्मीजी, गोपी यांनी सुद्धा भक्तिमय कार्यच केली. तर ही भक्तिमय कार्य म्हणजे सर्व सोडून केले असं नाही आहे, यातले बरेच गृहस्थ आहेत. परीक्षित महाराज, अर्जुन, पृथू महाराज, अक्रूर सारख्या गृहस्थांनाही मोठे मोठे राज्य होऊन गेले, त्यांनी संपत्तीचा उपभोग घेतला, पण भगवंतांची त्यांनी भक्ती केली म्हणून त्यांनी जीवनाची पूर्णता प्राप्त केली. आणि तशी संधी आपल्याला पण मिळालेली आहे. आपण वर भगवंतांचं भजन करूया, भगवद्गीता भागवतम श्रवण करायचं. आता तुम्ही आज इथं उपस्थित आहात असं येऊन हे भक्तिमय कार्य आहे. तुम्ही एक तास इथं घालवला, हे एक तास आपल्या जीवनातलं जे वरती चित्रगुप्त रेकॉर्ड करून ठेवतात त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे याची. तर अशा प्रकारे आपण जे भक्तिमय कार्य करू त्याद्वारे आपण भगवंताच्या धामात जाऊ आणि भगवंताला प्राप्त करायसाठी, भगवंतांचं प्रेम प्राप्त करायसाठी हे अत्यावश्यक आहे. आता थोड्या दिवसात 23-24 तारखेला इथं मोठा उत्सव साजरा होतोय आपल्याकडे कृष्ण जन्माष्टमीचा. त्यावेळी तुम्ही उत्सवात सहभागी व्हा. त्यावेळी सुंदर सुंदर इथं लेक्चर्स असतात, अनेक कार्यक्रम असतात, त्यात तुम्ही सहभागी व्हा. जर शनिवारी जर रविवारी इथं अनेक कार्यक्रम होत असतात, सेमिनार्स होत असतात भगवद्गीतेवरती, इतर विषयावरती सुद्धा, त्याचा तुम्ही लाभ घ्या. प्रभुपादांचे अनेक इथं ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचा तुम्ही लाभ घ्या. त्याच्यामध्ये भगवद्धामात जाण्यासाठी कशी भक्ती केली पाहिजे याबद्दलचं सर्व मार्गदर्शन आहे. आणि तुमच्या भक्तिमय जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी असतील, जी मदत असेल, ती इस्कॉन सारखी संस्था आपल्याला करत असते. आपले इथं अनेक इथं आपल्याला मदत करणारे सहकारी आहेत, ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत, त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा मदत घेऊ शकता आणि आपलं जीवन सुखी आणि आनंदी करू शकता. हरे कृष्ण. बोलण्याच्या ओघामध्ये कधी माझ्याकडून काही चुका झाल्या समजा ह्या थोड्या वेळात आता जे प्रवचन झालं त्याच्यामध्ये, तर कृपया मला क्षमा करा. हरे कृष्ण.